सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. सर नमस्कार.
नमस्कार सुप्रभात.
मान्सून आणि प्री मान्सून याच्या ज्या तारखा दिल्या जातात त्या थोड्याशा माझ्या सोशल कमिटमेंट सारख्या आहेत. म्हणजे मित्रांना मी सांगतो हो हो अरे अरे किती दिवस भेटलो नाही आपण, मी येतोय आपण भेटूया असं करूया तसं करूया, पण ते बऱ्याच वेळा तसं अजिबात होत नाही.
म्हणजे पुण्यातले लोक जसं सांगतात या एकदा निवांतपणे चहा प्यायला, म्हणजे आता निघा पावसाचा तसं झालेलं आहे, या एकदा निवांतपणे, कधी निवांतपणे ते कळत नाही असं झालेलं आहे. खरं
ते कळत नाही. तर आता लेटेस्ट काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे की यंदाचा पाऊस म्हणतायत तर की 100%, 105-110% होईल मान्सून?
ते कसं आहे त्याच्यात एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे पॅसिफिकच्या समुद्रामध्ये तळाशी एक गरम पाण्याचा झरा वाहतो. तो गरम पाण्याचा झरा जर मोठ्या प्रमाणावरती वाढला, त्याचं गरम पाण्याचं प्रमाण वाढलं आणि त्या झऱ्याचं आकारमान वाढलं तर तिथल्या परिसरातल्या पाण्याच्या बाष्पीभवनावरती परिणाम होतो आणि त्या बाष्पीभवनावरचा परिणाम होऊन ढगांच्या निर्मितीवरती परिणाम होतो आणि त्याचा सगळ्या दक्षिण आशियातल्या पावसाला परिणाम फटका बसतो. त्याला म्हणतात एल निनो इफेक्ट. शब्दशः लॅटिन अर्थ आहे की बाल येशू. त्या बाल येशूच्या लीला ह्या भारतातल्या पावसाशी निगडीत असतात आणि त्याच्या विरुद्ध प्रवाह जेव्हा सुरू होतो की ज्या वेळेला तो गरम पाण्याचा झरा अत्यंत क्षीण होतो आणि त्याच्या बाजूने जे गार पाण्याचे जे काही प्रवाह असतील ते तीव्रपणे वाहू लागतात, त्यावेळेला पावसाचं प्रमाण हे चांगलं असतं. त्या परिणामाला म्हणतात ला निना. एल निनो या वेळेला बऱ्यापैकी कमी झालेला आहे असा सगळ्यात पहिला अंदाज ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने दिला. ते खूप महत्वाचं खातं आहे ऑस्ट्रेलियाचं, ते शास्त्रीय दृष्ट्या ते खूप प्रगत आहेत हे एक कारण. आणि पॅसिफिक आशियाच्या या सगळ्या टोकावरती असल्यामुळे प्रशांत महासागराच्या आणि त्यांचं जे भौगोलिक स्थान आहे पृथ्वीच्या तळाशी असं, त्यामुळे त्याच्या त्या हवामान खात्याच्या अंदाजाला जास्त महत्व असतं. म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा भारतातलं हवामान खातं क्लायमेट नावाचं खासगी भारतातली हवाई हवामान सेवा हे जेव्हा सांगत होते की भारतामध्ये भरपूर पाऊस होईल, त्याच्या कित्येक दिवस आधी ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने सांगितलं होतं की तसं काही होणार नाही, भारतात दुष्काळाची स्थिती येईल म्हणून. त्यामुळे त्या खात्याचा अंदाज असा आहे की यावेळेला भारतात चांगला पाऊस होईल आणि तो सरासरीचा 106-107% असा असेल.
ओके.
आता त्यातला परत एक गमतीचा भाग असा असतो की सरासरीच्या म्हणजे सर्वच भागात 100% पाऊस पडेल असं नसतं
आणि प्रत्येक धरणातच पडेल असंही नाही.
बरोबर.
आता खरं तर आजचा विषय असा आहे की मान्सूनचा असर सामान्य माणसावर पुणेकरावर काय पडतो. माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, मी आहे संग्राम. कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं 93.5 रेड एफ एम. बाज जाते रहो.